आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या उपक्रमानं ओलांडला ऐतिहासिक टप्पा. अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा इथल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 3 एकर जमीन देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं उमेदवारांच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्वाचे बदल केले जाहीर. आणि नागपूरचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ चंद्रशेखर पाकमोडे यांचं निधन. सर्व स्तरातून शोक व्यक्त. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या महत्वाकांक्षी परीक्षा पे चर्चा या उपक्रमानं ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. कालपर्यंत या उपक्रमात सहभागासाठी 3 कोटींहून अधिक नोंदणी झाली आहे. देशभरातील विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी यात प्रचंड सहभाग दर्शवला आहे, जो या कार्यक्रमाची वाढती लोकप्रियता दर्शवतो. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रीत करतो आणि परीक्षांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढवतो, असं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या अधिकृत दिनदर्शिकेचं आज दिल्ली इथं प्रकाशन करण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची याप्रसंगी उपस्थिती होती. सरकारनं केलेल्या ऐतिहासिक सुधारणा या दिनदर्शिकेतून प्रकाशित करण्यात आल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील अंबादेवी संस्थान अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 3 एकर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. चिखलदरा येथील सुमारे 7.5 एकर जमीन 1975 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आली होती, पण ही जमीन वापराविना पडून होती. दरम्यान अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाकडे चिखलदरा येथील देवी पॉइंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. या संस्थानानं या दोन्ही देवस्थानांच्या विकासासाठी शासनाकडे जमिनीची मागणी केली होती. त्यानुसार पर्यटन विकास महामंडळाकडील सुमारे 3 एकर जमीन शासन जमा करून घेऊन ती श्री अंबादेवी संस्थानास विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही जमीन मंदिर संस्थानाला भोगवटादार वर्ग 2 म्हणून मिळणार असून ही जमीन केवळ धार्मिक प्रयोजनासाठी वापरता येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर आयपीएस अधिकारी सदानंद वसंत दाते यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ नियुक्तीच्या तारखेपासून पुढील 2 वर्षांचा असेल. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ 3 जानेवारी 2026 रोजी संपुष्टात येत आहे. हा निर्णय संघ लोकसेवा आयोगाच्या शिफारशी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आल्याचं गृह विभागानं स्पष्ट केलं आहे. वर्ष 2025 भारत जागतिक उत्पादन शक्ती म्हणून उदयास आला, याविषयी सारांश स्वरूपातील अहवाल आमच्या प्रतिनिधीकडून.
वर्ष 2025 भारतानं केवळ वेगानं वाढणारी बाजारपेठ न राहता जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्वतःची ठाम ओळख निर्माण केली. उत्पादन तंत्रज्ञान आणि धोरणात्मक सुधारणांच्या जोरावर भारताचा विकास दर 7.8% पोहोचला. इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, मोबाईल, सौर ऊर्जा, दूरसंचार आणि संरक्षण क्षेत्रात मोठी झेप घेत भारतानं जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावली. मेड इन इंडिया मोबाईल उत्पादन 99% पोहोचले असून भारत जगातील दुसरा मोठा मोबाईल उत्पादक ठरला आहे. खासगी क्षेत्रातील गुंतवणूक, एफडीआय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारताकडे कल वाढला आहे. या औद्योगिक प्रगतीमुळे लाखो रोजगार निर्माण झाले असून युवकांना उच्च मूल्य उद्योगांमध्ये संधी मिळाली आहे. 2025 हे वर्ष भारतासाठी संभावनेतून सामर्थ्याकडे झालेल्या संक्रमणाचं प्रतीक ठरलं असून भारत आता जगासाठी उत्पादन करणारा देश बनला आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नागपूरच्या वृत्त विभागातून मी हेमांगी कुलकर्णी.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून 4 जानेवारी दरम्यान साताऱ्यातील शाहू स्टेडियम इथं होणार असून तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती स्वागताध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी दिली. साताऱ्याच्या ऐतिहासिक वारशाला साजेसं भव्य आणि यशस्वी संमेलन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं उमेदवारांच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्वाचे बदल जाहीर केले आहेत. खर्चाची मर्यादा वाढवली असली तरी त्यावर कडक नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवारांनी केलेल्या प्रत्येक प्रचारसभा, मेळावा आणि कार्यक्रमाचं छायाचित्र, खर्चाचा तपशील, खर्चाची अधिकृत बिलं जोडणं अनिवार्य करण्यात आलं आहे. रोख खर्चावर मर्यादा ठेवत बँक व्यवहार आणि खर्चाचं लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. मनपा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रचार खर्चाची कमाल मर्यादा मनपाच्या वर्गवारीनुसार निश्चित केली आहे. त्यानुसार अ वर्ग मनपासाठी 15 लाख रुपये, ब वर्गासाठी 13 लाख रुपये, क वर्गासाठी 11 लाख तर ड वर्ग मनपासाठी 9 लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. खर्चाच्या नोंदीत उशीर झाला किंवा तफावत आढळल्यास उमेदवारांना नोटीस बजावली जाणार असून गंभीर उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचा इशारा आयोगानं दिला आहे. राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होत आहे. अनेक ठिकाणी युती आणि आघाडीचा निर्णय होऊन काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर झाले, त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी सगळीकडेच मोठी गर्दी पाहायला मिळाली. आज छाननी झाल्यानंतर 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. अमरावती महापालिका निवडणुकीसाठी 87 जागांसाठी एकूण 1021 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले असून 7ही झोनमध्ये नामांकनाच्या शेवटच्या दिवशी काल मोठी गर्दी उसळली होती. नागपूर महानगरपालिकेतील आघाडी तुटण्यास राष्ट्रवादीकडून झालेल्या अवाजवी जागा वाटपाच्या मागण्या कारणीभूत ठरल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. आमच्या मजबूत जागांवर दावा करण्यात आल्यानं तडजोड शक्य नव्हती असं ते म्हणाले. मुंबईतील वंचितच्या 16 जागांबाबत कमी वेळेत उमेदवार न मिळाल्यानं आघाडी कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला असंही त्यांनी स्पष्ट केलं. सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असून सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दिसत असल्याचा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. नागपूरमधील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ चंद्रशेखर पाखमोडे यांचं 57व्या वर्षी निधन झालं. वैद्यकीय क्षेत्रातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान 25 वर्षांहून अधिक काळ दिलेल्या आपल्या वैद्यकीय सेवेत डॉ पाखमोडे यांनी असंख्य रुग्णांना नवजीवन दिलं आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचं योगदान महत्वपूर्ण आहे अशा भावना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केल्या. डॉ चंद्रशेखर पाखमोडे यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद असल्याची भावना राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. हवामान. विदर्भात आज गोंदिया इथं 8.2 अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली तर अमरावती इथं कमाल तापमान 31.8 अंश इतकं होतं. नागपुरात 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नववर्षाच्या स्वागतासह संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी संतनगरी शेगाव इथं मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत आहे. राज्य शासनानं विविध कार्यक्रमांना पहाटे 5 पर्यंत परवानगी दिल्यानं 31 डिसेंबर रोजी रात्रभर भक्त शेगावात दाखल होताना दिसत आहे. भक्तांच्या सोयीसाठी मंदिर आज 31 डिसेंबर रोजी रात्रभर खुलं राहणार असून समाधी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या उपक्रमानं ओलांडला ऐतिहासिक टप्पा. अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा इथल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 3 एकर जमीन देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं उमेदवारांच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्वाचे बदल केले जाहीर. आणि नागपूरचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ चंद्रशेखर पाखमोडे यांचं निधन, सर्व स्तरातून शोक व्यक्त. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.